नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, गुड आफ्टरनून सर.
गुड आफ्टरनून, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, तंजावर एटीएमला स्कॅन பண்ணி பணம் வரல சார்.
मला समजत नाही, तुम्हाला एटीएम मध्ये काही अडचण आली आहे. कृपया तुम्ही केलेल्या व्यवहाराबद्दल थोडं सांगा. तो यूपीआय